अन्नदान, लेखक मनोहर शहाणे। शेठ नरसीधरम सी धर्मशाळेच्या पायऱ्यांवर एकेका पायरीवर दोन दोन करून भिकाऱ्यांचा जथ्था मोठ्या शिस्तीनं बसला होता। इतक्या शिस्तीनं बसण्याचा धर्म भिकाऱ्यांना ठाऊक नव्हता। रोजच्या रोज गाडगेबाबांच्या धर्मशाळेतील अन्नसदावर्तापासून ते थेट रामकुंडावरच्या शिखांच्या ग्रंथसाहिबाच्या मंदिरापर्यंत हा जथ्था हलत असतो, आकाशातून सोडलेल्या पडद्याप्रमाणे। आणि इथे तो शिस्तीत बसला याचं कारण होतं शेठ नरसीधरम सी धर्मशाळेचा मॅनेजर। चांगला जाडजूड अमृतलाल हातामध्ये बांबू घेऊन पायऱ्यांवरच्या कमानीत हिंडत होता। सर्कशीतला विदूषक विनाकारणच हातातला पिचका बांबू चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या डोक्यावर पिचवतो, तसा अमृतलाल वेडवाकडं वागणाऱ्या भिकाऱ्यांवर बांबू चालवून त्यांना शिस्तशीर बसवत होता। कमानीच्या ओट्यावर बसलेल्या साधू बैराग्यांना मात्र हा त्रास नव्हता। ते भिकाऱ्यांच्या मानानं चांगलेच उच्चभ्रू होते, म्हणून ते आपापसात काही बोलत होते, तर रामकुंडाची अनावरस पिल्लावळ असलेले भणंग भिकारी नंबर लावून चुपचाप बसले होते। जो कोई हिलेगा उसको कुछ नहीं मिलेगा, अमृतलाल राजकीय पुढाऱ्याप्रमाणे एकच एक वाक्य घोषवाक्यासारखं अधूनमधून जाहीर करत होता। कमरेला पैजामा, वर रंगीत चौकडींचा शर्ट, डोकं बोडखं भांग पाडलेलं आणि कपडे सारे कडक परीट घडीचे। त्याचा आवाज बराचसा घोगरा होता आणि शरीर गुटगुटीत असल्यानं चेहराही चांगलाच गोबरा होता। हे सगळे भिकारी असे बसून साधारण तासभर लोटला होता। दरम्यान अमृतलालच्या या पंक्तीतून काही फेऱ्या झाल्या। मग धर्मशाळेचा नोकर लहानू अमृतलालला सांगायला आला, जेवण तयार आहे। ते ऐकल्यावर अमृतलाल फेऱ्या मारायचा थांबला। पायऱ्यांवर ओट्याच्या मध्यभागी आणि धर्मशाळेत शिरायच्या दरवाजाशी तो येऊन उभा राहिला आणि हिंदीत ओरडून म्हणाला, देखो सभी लोग अपने अपने जगह पर ही बैठना, दंगा फिसाद नहीं करना, जो गड़बड करेगा ना उसको धक्का मार के हाकल दिया जाएगा, अभी थोड़ी देर में सबको इच्छा भोजन मिलेगा। तो थांबला, श्रोत्यांकडे पाहू लागला। बांबू धरलेल्या त्याच्या हाताच्या तळव्याला अभिमानाचा थोडा घाम आला होता। एवढ्या लोकांना जेवायला देणं हे काही कमी महत्वाचं किंवा कमी पुण्याचं काम नव्हतं। त्याचवेळी मुंबईच्या ज्या शेठनी हे अन्नदान द्यायचं ठरवलं होतं त्यांच्याविषयी त्याच्या मनात आदर दाटून आला। शेठजी आपल्या मेलेल्या बायकोच्या श्राद्धाला नियमानं इथे येत आणि भुकेलांना अन्नदान करून आपल्या आत्म्याची उंची वाढवत। अमृतलाल पाहत होता तर साधू बैरागांपासून ते भिकाऱ्याच्या 5-4 वर्षापर्यंतच्या पोराचे चेहरे अमृतलालच्या गुबगुबीत चेहऱ्याभोवती अगदी गर्दी करून होते। सगळ्यांचे डोळे अगदी पाणथळ झाले होते। डोक्यावर झिंझा, अंगात लखतर, काळीढोण शरीर आणि धाकट्या पोरांच्या नाकातोंडा चेहऱ्यावर शेंबूड सुकून अगदी थर चढले होते। अमृतलालला पुन्हा बोलण्याची हुक्की आली, सुनो रसोई तयार है, अभी आएगी, तब तक रामचंद्र जी का स्मरण करो। आणि आपणहून त्याने सुरुवात करून दिली, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। त्याचं पूर्ण होण्याआधीच 100 आवाज परम दयाळू प्रभू रामचंद्राचं नाव घेऊ लागले। पहिल्या उच्चारानिशी सर्वांच्या अंगातून चैतन्याची एक शिरशिरी चमकून गेली। बहुतेक सर्वांचे कंठमणी बटबटीत टळटळीत दिसत होते। ते रामाच्या नावाबरोबर खालीवर होऊ लागले, त्याबरोबर पोटातल्या आतड्यांना पीळ पडू लागला आणि सुटू देखील लागला। रामप्रभूच्या नावाचं उंच कीर्तन सोडून अमृतलाल आत आला धर्मशाळेत। लाकडी बाकावर मुंबईचे शेठजी तलम धोतर आणि इम्पोर्टेड बनियन घालून बोटातल्या हिऱ्याच्या अंगठीशी विमनस्कपणे चाळवाचाळव करीत बसले होते। भिकाऱ्यांच्या डोक्यावरून पलीकडे माता गोदावरीचा प्रवाह त्यांना दिसत होता। किती शांत, स्तब्ध आणि पवित्र भावना जागृत करीत होता तो प्रवाह। अमृतलाल जरा खाकरला खुकरला, उभ्या जागी पाय आपटून आपण जणू आत्ताच येतो आहोत असं दाखवूनही शेठजींचं काही त्याच्याकडे लक्ष जाईना। मग त्यानं जे अदबशीर अंतर ठेवलं होतं ते थोडं कापून तो म्हणाला,
हवे सूचे?
शेटजीने आपल्या घशात जमलेल्या गोड बेडक्यातून त्याला विचारलं.
रसोईमा आवाने मेहरबानी करजो. शा माटे?
पाणी फेरवा, अन्नदान शरू करवानू छे ने?
हां भाई हां.
शेटजी जागचे उठले. ते उठल्याबरोबर बाकड्याचं जे शरीर त्यांच्या बसण्यानं काहीसं वाकलं होतं ते पूर्वीसारखं झालं. होताना थोडंसं करकरलं. अमृतलाल पुढे दुरुदुरू निघाला. मध्येच तो थांबे, मागे वळून शेटजींकडे पाही आणि पुन्हा पुढे होई. शेटजी कुठेच न पाहता त्याच्या मागून येत होते. धर्मशाळेच्या पिछाडीच्या भागात रसोडा होता. मोठमोठे 3-4 चुलाणे होते. पैकी एकावर खंडीभर भाताची डीग खतखतत होती आणि दुसऱ्यावर पिवळी धमक कढी रटरटत होती. शेटजी रसोड्यात आले. शेटजी आले न आले तोच तिथे अगोदरच येऊन थांबलेला त्यांच्या घराण्याचा गोर पुढे धावला.
शू करवानू छे?
शेटजीने त्याला विचारलं.
हो दान ना मंत्र कहीश, त्यारे तमने पाणी छोडवानू.
शेटनी उजव्या हाताचा तळवा पुढे केला. गोरनं स्वतःच त्यावर पाणी ओतलं आणि तो मंत्र म्हणू लागला. मुद्दाम मोठ्यानं म्हणत होता. आपले उच्चार स्वच्छ आणि खणखणीत व्हावेत याची अर्थातच त्याने बारीक काळजी घेतली. दानाच्या धर्मकार्यात फारसा वेळ मोडला नाही. त्या छोट्या वेळात गोरनं जे जे काही सांगितलं ते शेटने फार मनपूर्वक केलं. संस्कृत श्लोक मंत्र वगैरे ऐकल्यावर शेटचं मन नेहमी अध्यात्मानं काठोकाठ भरून येई. त्याच काळात त्यांना आपल्या चिवट आसक्तीचा वीट येई आणि त्यांचं मन अवकाशापलीकडल्या अगदी तळ नसलेल्या घोर अंधाराकडे धावू लागे. पण ते तेवढ्यापुरतंच. थयू, गोर म्हणाला. शेटनी तलम धोतराचा पदर उचलला आणि त्याला आपला ओला तळहात पुसला. ते जाऊ लागले.
बेनना नाम सरिताबेन छे ने?
अमृतलालला ठाऊक असतानाही त्याने दरवर्षीप्रमाणे तोच प्रश्न टाकला.
हां,
शेट म्हणाले. अमृतलाल पुढे धावत गेला. तोपर्यंत भात आणि कढीनं काठोकाठ भरलेल्या 2 मोठ्या बादल्या लहानूनं धर्मशाळेच्या बाहेरच्या दरवाजाजवळच्या कमानीशी आणून ठेवल्या होत्या. त्या पाहताच साधू, बैरागी, भिकारी सगळे चेहऱ्यानं जिवंत झाले. कमानीत येण्यापूर्वी अमृतलालनं पुन्हा बांबू हाती घेतला. बाहेर आल्यावर तो ओरडला.
सभी लोगोने जय जयकार बोलना है, फिर खाने को शुरुआत करना, पहले नहीं तो हकाल दूंगा.
मग तो लहानूला म्हणाला. परसोरे लहानू. लहानू घाईघाईनं भात वाढत गेला. त्याच्या पाठोपाठ धर्मशाळेच्या दुसऱ्या नोकरानं कढी वाढायला सुरुवात केली. साधू बैरागांपुढे पत्रावळी मांडण्यात आल्या होत्या. भिकाऱ्यांना काही नाही. मग त्याने आपल्या ॲल्युमिनियमच्या थाळ्यात, जिथं थाळ्या नव्हत्या तिथे टमरेलात, इच्छा भोजन घेतलं. सगळ्यांना या 2 वस्तू वाढेपर्यंत 5-1 मिनटं गेली असतील. वाढून होताच अमृतलाल मुख्य भागी आला आणि म्हणाला,
बोलो सरिताबेन की जय.
सर्वांनी त्याच्या मागोमाग 3 म्हटलं.
सरिताबेन की जय, सरिताबेन की जय, सरिताबेन की.
तिसरा जय जयकार काही नीटसा उमटला नाही. कढीभात पाहिल्या पाहिल्या सर्वांची तोंडं लाळेनं भरायला सुरुवात झाली आणि तिसऱ्या जय जयकाराला आधी लाळ गळली आणि नंतर जय जयकार. मग सगळे कढीभातावर कावळ्याच्या काळ्या पंखाने तुटून पडले. बरोबर त्यांच्या डोक्यावर धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर शेठ गादीवर लवंडले. ते फार अस्वस्थ झाले होते. पोटात गुबारा होता आणि हवा केव्हा सरते असं त्यांना झालं होतं. आणि थोडाफार प्रयत्न करून त्यांच्या मनाप्रमाणे झालं. आवाज वाजला तरी त्यांनी हिऱ्याची अंगठी घातलेल्या हाताची हालचाल केली नाही. त्यांना पुरतं ठाऊक होतं की मगाच्या पोटातल्या आवाजानं हिऱ्याचं काहीच नुकसान होणार नव्हतं. हिऱ्याला प्रदूषण होत नाही आणि हिऱ्याची किंमतही कमी होणार नाही. खालनं कोरस आवाज आला.
सरिताबेन की जय.
सरिता हे नाव कुठेतरी आपल्या परिचयाचं आहे असं शेटना मधनमधनं भासू लागलं. अन्नदान. लेखक मनोहर शहाणे. वाचक स्वर अक्षय वाटवे. पूर्वप्रसिद्धी सत्यकथा जून 1979।